कृष्णाई अध्याय 8।
ब्रह्म म्हणजे काय, माधवा अर्थ काय, अध्यात्माचा कर्म कसे जाणावे, जाणे योगी कसा देवाला, अज्ञ तुझा मी भक्त केशवा, जरी अल्प बुद्धीचा शून्य करी मज म्हणे अर्जुन, दाबिसु मार्गाला सांगे श्री हरी दे अविनाशी, मूळ सूत्र या विश्वाचे पार्थ जाण ब्रह्म असे ते, मूळ तत्व सृष्टीचे गडे सतत जी नित्य विरत, क्रिया जेथ कर्म ते व्यापन अवघे जीवन राही, रूप विनाशी मायेचे वस्तु जातनी प्राणे मात्र से वसती या विश्वात, प्रत्येकाचा भाव अनेक असती अंतरात, ओळखुनी स्वभाव म्हणूनी भाव प्रभावी जो त्यात, चरणी तो मम जोडण्याचा मार्ग असे अध्यात्म, अंतकाळी अंतकरणीनी प्राणी राखी जो भाव, पुनर्जन्मी मिळे त्याचाच पुनरपि त्याला ठाव, अंत कधी परीकडे न म्हणूनी सदा राखी सद्भाव, झुंज जागता ठेवूनी माझ्या ठाई भक्ती भाव, प्रकटे लोपे यत्नी सामी आदि मूळ अधिदेव, अंधकार माझ्यात दिव्य मी सूक्ष्म तरीही भव्य, मूर्त अमूर्त दिवस निरात्र प्राचीन अर्वाचीन, या सर्वां पलीकडला मी हे जाण सत्य सनातन, बाधिती मजना कधी मायेचे त्रिगुण त्रिकाळ, अंशाई तुके विश्व मज पुढे विशाल मी विक्राळ, व्यक्त अव्यक्त पलीकडे ते माझे धाम ढळ, फिरे परत ना तिथे पोचता भक्त मम निर्मळ, परंधामी त्यावसे चिरंतन तत्वजे निराकार, पुरे विश्वते पुरे व्यापुनी परत ब्रह्म अक्षर, मूळ रूपते मम प्रकाशी दुसरे अंधकार, माया रूपी त्यात विचरती सारे चराचर, बिंदुनी जाण्या विश्व मायावी समाधीत धरी ध्यान, करुणी चित्त एकाग्र नियंत्री हृदयातील श्वसन, ओम उच्चारुणे योगी जो आणी मस्तकात स्व प्राण मोक्ष तो मिळवी जसा भक्त ही करुणी माझे स्मरण मोक्ष तो मिळवी जसा भक्त ही करुणी माझे स्मरण।